चीनीमंडी.com पॉडकास्ट।
महाराष्ट्रात साखर कारखानदारांकडून अद्यापही 590 करोडची FRP देय। महाराष्ट्रात साखर कारखानदारांकडे ऊस शेतकऱ्यांची थकबाकी 590 कोटी नसून 800 कोटींपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे। ही FRP ची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केला। ते म्हणाले, 2018-19 या हंगामासाठी 589.59 कोटी रुपयांचं देय कारखान्यांकडून बाकी आहे, जे या हंगामाच्या एकूण थकबाकीच्या 2% आहे। महाराष्ट्र साखर आयुक्तालयाच्या ताज्या गाळप अहवालानुसार सुमारे 195 कारखान्यांनी हंगामात गाळप करण्यात भाग घेतला आणि 952.11 टन ऊस गाळप झाला। विक्रमी 107 लाख टन साखर उत्पादन झालं। 195 कारखान्यांपैकी 129 कारखान्यांनी पेमेंट क्लिअर केली, पण हंगामाच्या शेवटी 66 कारखान्यांची देणी बाकी होती। हंगामातील एकूण FRP थकबाकी 23,207.28 कोटी इतकी होती। त्यापैकी कारखान्यांनी 15 ऑगस्टपर्यंत 22,645.26 कोटी रुपयांची थकबाकी दिली आहे। उर्वरित थकीत रक्कम आता 589.59 कोटी रुपये आहे। अहवालानुसार 129 कारखान्यांनी 100% FRP पूर्ण केली आहे, तर 49 कारखान्यांनी 80.99% देणी भागवली आहेत, तर 13 कारखान्यांनी 60.79% पेमेंट दिली आहेत आणि 4 कारखान्यांनी 49%पेक्षा कमी थकबाकी दिली आहे। साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी 76 कारखान्यांना महसूल वसुली संहिताचे आदेश दिले होते, जे शेतकऱ्यांना मूलभूत FRP भरण्यात अपयशी ठरले आहेत। या कारखान्यांकडून थकीत बाकी जिल्हास्तरावर 405.28 कोटी तर शहरस्तरावर 184.31 कोटी रुपये आहे। राजू शेट्टी म्हणाले, कारखानदारांचा दावा आहे की त्यांनी FRP देयकं दिली आहेत आणि कागदावर सर्व काही स्पष्ट दिसत आहे, परंतु शेतकऱ्यांशी बोलल्यावर लक्षात आलं की त्यांना अद्याप पैसे दिले गेले नाहीत। शेट्टी यांनी ऑडिट अहवाल मागितला आणि सांगितलं की शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत FRP मिळणं आवश्यक आहे, त्याशिवाय ही थकबाकी पूर्ण झाली असं म्हणता येणार नाही। शेखर गायकवाड म्हणाले की शेट्टी कदाचित कंत्राटी पेमेंटचा संदर्भ देत असतील आणि तेथे काही फरक असू शकतात। मागील हंगामाची थकबाकी 2% कमी होती आणि पुढच्या हंगामानंतर हंगामाच्या सुरुवातीपासूनच कारखान्यांना नोटीस देण्याचा आमचा मानस आहे, जेणेकरून थकबाकी निकाली होईल आणि हंगाम संपेपर्यंत थांबण्याची गरज नाही। ऊस नियंत्रण आदेशानुसार गाळप सुरू होण्याच्या 14 दिवसांच्या आत कारखान्यांना FRP भरणं आवश्यक आहे। कारखाने अद्याप आकडेवारी गोळा करत असल्यानं काही दिवसानंतर पिकाचा आढावा घेण्यात येईल।